नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 6। या सहाव्या आणि पुढच्या सातव्या या दोन्ही अध्यायात आपण दुसरा मनाचा श्लोक डिस्कस करणार आहोत। हा श्लोक आधी या चॅप्टर मध्ये आपण समजावून घेणार आहोत आणि मग समर्थाने जे वचन या श्लोकात दिलंय, जे प्रॉमिस दिलंय, त्याची प्रचिती स्वामी समर्थाने एका निष्ठावंत राम भक्ताला कशी दिली ते पाहणार आहोत। या श्लोकात अगदी सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत फक्त 3 ओळीतून आपल्या मनाने, आपल्या माइंडने आयुष्यभर कसं वागायचंय ते रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय आणि ही शिस्त मनाला लागायला समर्थ इथे मनाला कशी ट्रीटमेंट देत आहेत ते आता आपण पाहूया। तर हा श्लोक घेऊया।
श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेच जावे तरी श्री हरी पार विजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे श्रीया।
मंगला चरणानंतरचा पहिला श्लोक समर्थाने मनाचे लाड करत, त्याला चुचकारत, त्याला सज्जन म्हणत सुरू केलाय। आपण सज्जन कोणाला म्हणतो? जो माणूस सात्विक आहे, सदाचरणी आहे, सद्गुणी आहे, अ व्हर्च्युअस राइटियस पर्सन, त्याला आपण सज्जन म्हणतो। आहे का आपलं मन सज्जन? अजिबात नाहीये। आपलं मन अतिशय चंचल आहे, वात्रट आहे। आपलं मन काय मसं घसरगुंडीवर बसलं असत, खाली जायला टपलं असत, चान्स मिळाला की घसरलं। एखाद्या अगदी बदमाश होडकर मुलाला तू शाणा आहेस ना, तू आईबाबांचा लाडका आहेस ना, तू सगळं ऐकतोस ना, असं म्हणून म्हणून शहाण्या मुलासारख्या थोड्याफार गोष्टी तरी आपण त्याच्याकडनं करून घेतो। होमवर्क करून घेतो, शुभम करू ती म्हणून घेतो, त्याला नको ती पण न्यूट्रिशियस अशी भाजी त्याला खाऊ घालतो। अगदी सेम ट्रीटमेंट रामदास स्वामी इथे आपल्या मनाला देत आहे। रामदास स्वामींना चांगलंच माहिती आहे की आपलं मन बिलकुल सज्जन नाहीये, म्हणून सज्जन सज्जन म्हणून त्याला सज्जन करून सोडायचं आणि चांगल्या गोष्टी सत्कर्म भक्ती या त्याच्याकडनं करवून घ्यायचा। हा जणू या मनोबोधाच्या श्लोकात त्यांनी चंगच बांधलाय। अशा सज्जन करून सोडलेल्या मनाला समर्थ आता 3 गोष्टी करायला सांगतायत। पहिली गोष्ट, मना सज्जना भक्ती पंथेची जावी। अरे सज्जन मना, तू भक्तीच्या पंथावर म्हणजे भक्तीच्या मार्गावर चालायला लाग। असे जर का तू केले तर काय होईल? तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे, तर तुला श्री हरी देवाची भगवंताची प्राप्ती अगदी इझिली होईल। पाहिजे तो स्वभावी म्हणजे नॅचरल कोर्स मध्ये होईल, फार काही कष्ट करावे लागणार नाहीत त्याच्यासाठी तुला. भक्ती केली की भगवत प्राप्ती होणारच असे समर्थांचे ठाम मत आहे. आणि भक्तीच्या मार्गावर चालताना दोन अत्यावश्यक गोष्टींचे पालन श्री समर्थ आपल्याला आवर्जून करायला सांगतात. एक, जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. आणि दोन, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, इथे जन म्हणजे साधू संत सत्पुरुष हे, नॉट आम जनता. यांनी जे निंद्य ठरवलंय, दॅट विच इज कन्सिडर्ड वर्दी ऑफ रिप्रोच ऑर ब्लेम बाय सेंट्स, ते सर्व तू सोडून दे. म्हणजे संतांची काय इच्छा आहे, आपण काय सोडायला हवंय. शरीराने आपण जी चुकीची कर्म करतोय, जसं दारू पिणं, ड्रग्स घेणं, हुक्का, सिगरेट, हायर लेवलला किंवा एका वेगळ्याच लेवलला चोरी करणं, व्यभिचार करणं, चार चार गर्लफ्रेंड्स फिरवणं, ही निंद्यकर्मे कन्सर्निंग द बॉडी, ही संतांना अजिबात आवडत नाहीयेत, म्हणून आपण सोडून द्यायचे. दुसरं, सेकंड टाईप इज वाचिक, म्हणजे स्पीच रिलेटेड, खोटं बोलणं, असत्य बोलणं, कठोर बोलणं, निंदा करणं, क्रिटिसायझिंग, गॉसिपिंग, हे सगळं संतांना आवडत नाहीये, म्हणून हे सगळं पण आपल्याला सोडायचंय. मानसिक कन्सर्निंग द माइंड, षड रिपूंच्या जे आपण आहारी जातो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, यांना नित्य जे आपण बळी पडतो तसे पडता कामा नये. वी शुड नॉट सकम टू दीज सिक्स एनिमीज ऑफ मॅन. षड रिपू, षड म्हणजे सिक्स आणि रिपू म्हणजे शत्रू, या सहा शत्रूंपासून कोण आहेत ते सहा दुष्ट? एक, काम. काम म्हणजे डिझायर, लस्ट, विषयांबद्दल उत्कट वासना असणे, इच्छा असणे. दुसरा शत्रू आहे क्रोध. क्रोध म्हणजे राग, अँगर. तिसरा आहे लोभ. लोभ म्हणजे ग्रीड, अति हाव असणे. चौथा आहे मोह. मोह म्हणजे अटॅचमेंट, फॉन्डनेस, आवडत्या गोष्टींबद्दल किंवा व्यक्तींबद्दल अति प्रेम असणे. पाचवा शत्रू आहे मद. मद म्हणजे मास, एक्सेसिव्ह प्राईड, ईगो, प्रचंड गर्व असणे. आणि सहावा शत्रू आहे मत्सर. मत्सर म्हणजे एन्वी, जेलसी, दुसऱ्यांचा द्वेष करणे. या सहा दुष्टांवर आपल्याला मात करायची आहे. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अस बाय सेंट्स. जेव्हा ते म्हणतात की निंद्य कर्म सोडून द्या, म्हणजे थोडक्यात आपलं शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध शरीर, मन आणि बुद्धी झाली तरच भक्ती त्याच्यात रुजू शकते. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. पुढे रामदास स्वामी म्हणतात, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. हे तुम्ही जे संतांना अजिबात आवडत नाहीये ते सगळं एलिमिनेट करायचं आहे आयुष्यात. करायचंय काय? जे संतांना आवडतंय तेच करायचंय. संतांना वंद्य आहे, पूजनीय आहे, ते सर्व भावे करावे. सर्व भावे म्हणजे with all your heart and soul. Engage yourself in such good work which is loved, respected by the saints. अशा कामात आपल्याला स्वतःला झोकून द्यायचंय, जेणेकरून संत सत्पुरुष आनंदित होतील. मग अशी कुठली काम आहे जी काम समाजाच्या जगाच्या हिताची असतील, हितासाठी केलेली असतील, ती सगळी चांगलीच आहेत. ज्याच्यात स्वतःचा स्वार्थ नसेल, ज्याच्यात परोपकार असेल, ते सत्कर्मच. अशी काम आपल्याला वाढवायची. अर्थात संतांना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे भगवंताची भक्तीच होय. समाजात भक्ती पेरण्याकरता, ती वाढवण्याकरताच संत अवतार घेतात. म्हणून नित्यनेमाने केलेली निष्काम उपासना, नामस्मरण, भगवंताचे भजन, पूजन, कीर्तन त्यांना अतिप्रिय आहे. आणि याच साठी भक्तीची कास ठरूनच आपल्याला संतांना आवडणाऱ्या सन्मार्गावर चालत, सदाचाराने वागत, परोपकार करत भगवंताला आपलस करून घ्यायचंय. याच श्लोकातील बोध स्वामी समर्थांनी किती जणांना केला याची गणती नाही. लाखो जणांना त्यांनी भक्ती मार्गावर आणून सोडले, कित्येक जणांना त्यांच्या इष्ट देवतेच्या रूपात दर्शन दिले, भगवत प्राप्ती करून दिली, आत्मसाक्षात्कार घडवून आणला. रामदासांचा जो श्वास, जो प्राण, जो त्यांचा राम, त्या रामाच्या रूपात स्वामींनी गारुडे येथील राहणारे सीताराम पंत नेनी यांना दर्शन दिले होते. ते आपण या स्वामी लिहिले पाहू. जेव्हा रामदास स्वामी मनाला म्हणतात की तू भक्तीच्या मार्गावर चालू पड, असा तू चालायला लागलास की अगदी सहजपणे तुला भगवत प्राप्ती होईल, देवदर्शन होईल, तेव्हा रामदासांना आपल्या मनाकडून म्हणजेच आपल्याकडून ज्या टाईपची भक्ती एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे, अगदी तशीच भक्ती सीताराम पंत नेने करत होते. ही भक्ती कशी असते, खरा भक्त कसा असतो, भक्ताचं डेफिनेशन काय, जो देवापासून कधीही विभक्त नसतो तो खरा भक्त. विभक्त म्हणजे सेपरेट, डिवोर्स्ड. द वन हू is not divorced from God at any time is bhakta, is a true devotee. So devashi atishay niswarth selfless asha premane atyanta apulkicha bhavnene akhanda forever jodla gela ahe to khara bhakta. इंटरमिटेंट कनेक्शन कधी खऱ्या भक्ताचं देवाशी नसतं, कायम कंटिन्युअस कनेक्शनच असतं. भक्त हा कंप्लीटली देवमय झालेला असतो. त्याला त्याच्या देवा वाचून, आराध्या वाचून दुसरं काही जगात दिसतच नाही. भक्ती म्हणजे देवावर वेड्यासारखे केलेले अकारण प्रेम, लव विदाउट रीजन. देवापासून काही गिफ्ट हवंय, काही हवंय, काही मागायचंय म्हणून खरा भक्त भक्ती करत नसतो. देवाची भक्ती करण्यात, त्याचे नाम घेण्यात, त्याचे गुण गाण्यात, त्याचे भजन पूजन करण्यात, त्याचा महिमा, त्याच्या लीला श्रवण करण्यात, सांगण्यात त्याला मनापासून आनंद मिळतो. अगदी अशीच भक्ती सीताराम पंतनीने यांची रामावर होती. ते पूर्णपणे राममय झालेले होते. ध्यानी मनी जनी वनी सर्वत्र त्यांना फक्त रामच दिसत होता. जनी वनी म्हणजे जनी म्हणजे लोकात, वनी म्हणजे अरण्यात. अरण्यात म्हणजे जिथे लोक दिसत नाहीत, म्हणजे हिअर इट इम्प्लाईज एकांतात. लोकात असो किंवा एकांतात, सर्वत्र त्यांना फक्त रामच दिसत होता. रामाशिवाय त्यांना कुठल्याही गोष्टीत अजिबात स्वारस्य नव्हते, इंटरेस्ट नव्हता. राम त्यांचे सर्वस्व होता. आपल्याला रामाचे दर्शन व्हावे, साक्षात्कार व्हावा, ह्याची पराकोटीची तळमळ त्यांना लागून राहिली होती. आणि त्यासाठी कडक अशी राम उपासना ही त्यांनी चालू ठेवली होती. दिवस रात्र अखंड ते राम नामाचा जप करीत असत. खरा भक्त मनोभावे नित्यनेमाने रोज आपल्या इष्टदेवतेचे भजन पूजन करत असतो. परमार्थात माझी प्रगती होईल का, मला या जन्मी सद्गुरु भेटेल का, मला माझ्या इष्टदेवतेचे रामाचे कृष्णाचे स्वामींचे दर्शन होईल का, तत्सम प्रश्नच त्याच्या डोक्यात सारखे घोळतच असतात. अशा अवस्थेत मग एक अवतारी संत महात्म्याची कीर्ती कानावर आली की कधी एकदा त्या थोर महात्म्याच्या चरणावर माथा टेकतो असे भक्ताला होते. कारण संतांचा एकदा का आशीर्वाद मिळाला, त्यांची खरी कृपा झाली की देवही मग प्रसन्न होतोच, त्याची कृपा बरसतेच हे भक्ताला, खऱ्या भक्ताला पुरेपूर ठाऊक असते. आणि त्यांनी हेही ऐकले असते की अनन्य आणि निष्ठावान भक्तांना अशा साधू संतांच्या दर्शनाने देवाच्या दर्शनाचा मार्ग अगदी सुलभ होऊन जातो. आणि काही काही ना जे फारच भाग्यवंत असतात त्यांना तर तात्काळ तिथल्या तिथेच देवदर्शन होते. सीताराम पंत नेने यांना रामाच्या दर्शनाची तीव्र अशी तळमळ लागून राहिली होती. आणि तेव्हाच अक्कलकोट स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरायला लागली होती. स्वामी दत्तावतारी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश या त्रैमूर्तींचा अवतार आहे अशी त्यांची महती त्यांच्या कानावर आली. परत मीच राम होतो, मीच कृष्ण होतो बरे हे स्वामींचे बोलही त्यांच्या ऐकण्यात आले. हे सर्व ऐकून या संत महात्म्याच्या दर्शनाने पावन भावे या हेतूने सीताराम पंत अक्कलकोटास आले. स्वामींचे दिव्य दर्शन होताच भगवंताचे सारे वैभव सारे ऐश्वर्य त्यांच्या ठाई नांदते आहे हे पाहून सीताराम पंत नेने यांना अतीव समाधान झाले. मला आज राम भेटला या धन्यतेच्या भावनेने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आणि स्वामी चरणी त्यांनी लोटांगण घातले. महाराजांच्या दर्शनाचा पंतांवर असा काही परिणाम झाला की ते गावाला परत न जाता स्वामी समर्थांपाशीच त्यांची सेवा करायला म्हणून राहिले. सीताराम पंतांनी सेवा काय केली, भक्ती सेवा म्हणून त्यांनी तीन गोष्टी केल्या. एक, नित्य माधुकरी मागून जेवावे म्हणजे भिक्षा मागून जेवावे. दोन, बाकी सर्व वेळ राम उपासनेची माळ घेऊन स्वामी पुढे जप करीत बसावे, राम नाम घेत बसावे. 3, त्यांनी पूर्ण मौन स्वीकारले, कुणाशीही ते काहीही बोलत नसत, बोलणे त्यांनी अजिबात सोडून दिले. म्हणजे थोडक्यात त्यांनी 3 टाईपची सेवा केली. 1, माधुकरी. 2, मुखी सतत रामनाम. आणि 3, मौन. या 3 टाईपच्या सेवेत एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे जीभ. कंट्रोल ओव्हर द टंग इज द कॉमन फॅक्टर. पंत भिक्षा मागून जेवले, म्हणजे जे काही आणि जेवढं मिळेल तेच त्यांनी रोज खाल्लो, आवड नावड बाजूला सारो. कधी भिक्षा कमी मिळाली असेल, उपवास घडला असेल, कधी नावडत्या गोष्टी भिक्षेत मिळाल्या असतील, कंप्लेंट न करता जे खायला मिळालं कमी जास्त त्यात आनंद मानून त्यांनी आपला नेम खंड न पडता चालूच ठेवला. त्यांनी फक्त भिक्षांनाच ग्रहण केली. दुसरी सेवा, जिभेवर सतत आणि फक्त रामनाम. फक्त आणि सतत रामनाम यावर अजून काही बोलायची गरज आहे का? रामनाम घेणंच आधी मुश्किल, तशी बुद्धीच होत नाही लोकांना, आणि सतत घेणं व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. हे दोन्हीही पंतांनी करून दाखवले. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. कित्येक जन्मांची पुण्याई असली तरच रामाचे नाव जिभेवर येईल असे ते म्हणतायत. आणि ही पुण्याई सीताराम पंतांकडे निश्चितच होती, म्हणून ते ही नामाची सेवा स्वामी पायी रुजू करू शकले. आणि तिसरी सेवा, पूर्ण मौन. राम नामात खंड पडायला नको, व्यत्यय नको, अंतर पडायला नको, जप थांबायला नको, म्हणून त्यांनी मौन धारण केले, बोलणेच बंद केले, लोकांशी बोलणे एकदम वर्ज्य करून टाकले. सोपी गोष्ट आहे काही? हेही पंतांनी केले. म्हणजे जिभेवर सर्वार्थाने पंतांनी ताबा मिळवला. जिभेची काय फंक्शन आहे? खाणे आणि बोलणे, चवीने खाणे, रुची ज्याला आपण म्हणतो. जिभेवर ठेवलं की आपल्याला समजतं हा मला आवडलं, मला नाही आवडलं, ही रुची. आणि अवांतर गप्पा टप्पा बोलणे हेही जिभेचंच फंक्शन. आणि सीताराम पंतनिनी काय केलं? खाणं एकदम कंट्रोलमध्ये, माधुकरी म्हणजे जे मिळेल ते तेवढंच त्यांनी खाल्लं. जिभेचं दुसरं फंक्शन म्हणजे बोलणे, त्यांनी बोलणंच बंद केलं. म्हणजे खाण्यावर कंट्रोल, बोलण्यावर कंट्रोल, आणि परत त्या जिभेवर अमृतासारखे सतत राम नाम. ही खरी भक्ती, ही खरी सेवा. मला राम हवाय, हवाच आहे, मग मी त्याच्यासाठी वाटेल ते करीन, सगळं काही सोडीन. हे पंतांनी नुसतं म्हटलं नाही तर ते करूनही दाखवलं. पूज्य नागेश करंबेळकरांच्या मते देवापर्यंत आपली भक्ती सेवा जर का इफेक्टिव्हली पोचवायची असेल, त्याच्या चरणी ती रुजू करायची असेल, तर ती 5 गुणांनी युक्त हवी. ते गुण कोणते? पहिला गुण निर्धार, फर्म रिझॉल्व, डिटर्मिनेशन. मला देव हवाच हा निर्धार. श्रद्धा, फेथ इथं असलीच पाहिजे. निष्ठा, लॉयल्टी, डिवोटेडनेस, एकाच उपास्य आराध्य देवतेवर अनन्य श्रद्धा. अनन्य म्हणजे अ प्लस अन्य, म्हणजे अन्य कोणी नाहीच, ओनली वन. त्याच्यावर पूर्ण निष्ठा, ऍब्सोल्युटली लॉयल. चौथा गुण सातत्य, कंटिन्युइटी, अखंडपणे भक्ती चालू ठेवणे, अखंडपणे सेवा चालू ठेवणे. आणि पाचवा गुण प्रेम, अनकंडिशनल लव. प्रेम तर हवंच, देव भावाचा भुकेला, हे सगळ्यांना माहीतच आहे. तर हे पाचही गुण यांनी युक्त अशी सेवा सीताराम पंत करत होते, बरोबर ना? निर्धार, निर्धार, मला राम हवा, हवा म्हणजे हवाच, हा त्यांचा फर्म रिझॉल्व होताच. श्रद्धा, निष्ठा, प्रश्नच नाही. रामाचे ते एकनिष्ठ भक्त होते, जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना रामच दिसत होते. सातत्य, कंटिन्युइटी, सगळ्यात त्यांनी कंटिन्युइटी ठेवलेली. भिक्षान्न नित्यनेमाने घेत होते, राम नाम सतत जपत होते, मौन अखंड होते, सातत्य होतेच. म्हणजे प्रेम, प्रेमाशिवाय का काही होते, प्रेम होतेच होते. आणि म्हणूनच सीताराम पंतांची सेवा रामापर्यंत बरोबर पोचत होती. असे काही दिवस नित्य नियमाने सातत्याने भक्ती सेवा केल्यावर एके दिवशी दुपारी जरा आडवे झाले असताना पंतांचा डोळा लागला आणि स्वप्नात स्वामी समर्थांनी त्यांना राम रूपात दर्शन दिले. अहो भाग्यम, त्यांना रामाचे दर्शन झाले.
रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये.
ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला त्या सावळ्या मूर्तीचे दर्शन त्यांना झाले. आणि एवढंच नव्हे, त्यांच्या ज्या काही अध्यात्मातील शंका होत्या, डाऊट्स होते, त्या सगळ्यांचे स्वामी समर्थांनी निरसन केले. त्यांना भक्तियोगाचा, अद्वैताचा, अद्वैत म्हणजे वननेस, मी आणि राम वेगळे नाही, मी आणि राम आम्ही एकच आहोत, तूही आमचाच अंश आहेस, तुझ्यातही आम्ही स्वामी राम हो, आत्मा राम हो, वास करतच आहोत, आपल्यात वेगळेपणा नाही, वी आर ऑल वन. हा बोध स्पष्ट सोप्या भाषेत केला, ज्ञान दिले, जेणेकरून पंतांचे पूर्ण समाधान झाले. गोपाळबुवा केळकरांच्या बखरीत ते म्हणतात की पंत जागृत झाल्यावर जसा कोणी काही प्रत्यक्ष गोष्ट सांगून जातो आणि त्याचे स्मरण राहते, त्याप्रमाणे त्यांना स्वप्नात केलेल्या बोधाचे पूर्णपणे स्मरण राहिले. जे ज्ञान, जो बोध स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नात केला, तो तसाच्या तसा त्यांना जागेपणी उठल्यावर लक्षात राहिला आणि तो बोध आयुष्यभर त्यांच्या बरोबरच राहिला, जेणेकरून ते धन्य झाले, कृतार्थ झाले. नंतर थोडे दिवस राहून स्वामींची सेवा अक्कलकोटला अजून थोडे दिवस करून पंत मग स्वामींचा जय जयकार करत आपल्या गावी निघून गेले. या श्लोकातील समर्थांच्या वचनाप्रमाणे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे, सीताराम पंत भक्ती मार्गावर अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने चालत राहिले आणि त्यांना त्याचे फळ म्हणून श्रीहरीचे दर्शन घडले. अध्याय 6 समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय.